यातच मला होमिसचे लेटर, पण जेल वरून कधी काढणार रे मला बाहेर बेल करून. तुझ्या आठवणीत मन जातय गुदमरून, आणून फोन येतो मला जातो गडबडून. असं वाटतंय भाई तूच बोलतोय आतमधून. यातच होमिसचे लेटर पण जेल वरून कधी काढणार रे मला बाहेर बेल करून. यातच होमिसचे लेटर पण जेल वरून. कधी कधी मला प्रश्न पाडतात माझं यश बघून, दुसऱ्याने आपले जळतात काय खूप काय, पण मला हेटच करतात समोर बोलत नाही. घालींचे स्टेटस पाडतात कारण बरोबरी करणे थिएटर्स नाकाम होत्यात. तेव्हा आमच्या सारखे लेजंड लोक बदनाम होत्यात, पण जो शिकला या जगात माणसं वळकाय त्याला वेळ ना लागला अजिबात. हे तक्त पाडताय कारण दुनिया नाही कळत अनुभवल्याशिवाय. ह्यांचा कण नाही जिरणार मिने झावल्याशिवाय. विरोधक हुडवर फिरत राहतात माझ्यावर लक्ष ठेवाय, पण मी घरा बाहेर जात नाही सामान लावल्याशिवाय. कारण मी थांबतो जिकडे तिकडे पब्लिक गर्दी करायला लागते, ऑपोजिटच्या एरिया मध्ये झडती पडायला लागते. बाकी काय विषय नाही, आप्पा आले पब्लिक जळती माझ्यावर, म्हणून तर सेफ्टी मला सोबत ठेवायला लागती. पण किती 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 बास हेट मला केली मैत्री यांच्या सोबत लागली ठेस मला ना माझ्या बुल्ल्याला फरक मला डिस करा. आणि मी आई झावाय आलो की मग निस्तरा, त्यामुळे जबाबदारी घेत नाही आता सरकार माझी. माझ्याकडून तुला धोका नोंदव तक्रार माझी, लागली खबर चौकात आप सोमी झाडी मारा. आधी खुल्ल्या दहशतीचा विषय आप्पा गाडी काढ माझी, म्हणून सांगतोय अजिबात नका वाकड्यात पाठू. मॅटरचा विषय एकच फोन फिरून टाकू.
ए बोल ना डार्लिंग, तुझ्यासाठी कोणाची मी आई जाऊन टाकू.
कारण मैत्रीचा विषय गुन्हे घडते तू आतात मला जन्म ठेप. भेटू दे मित्रांच्या काळजात, जेव्हा मी आणि माझा होमी सोबत पोहोचणार कात पसरण दहशत स्वर्गात. जेव्हा हिपहॉपची सरकार पण येणार भारतात, तेव्हा उभं राहू दे माझ्या समोर ऑपोजिट. फक्त माझ्या नावाने होणार तसं डिपॉझिट जप्त. माझ्या ऑपोजिटने फिरू दे किती बी सूत्र, माझ्या सोबत आहेत माझे सगळे कट्टर मित्र. लय महागत पडतं चुकीचा अंदाज असणं, कारण वाडी लोकांसोबत माझं उठणं बसणं. काय लोकांना पटलं नाही मी चर्चेत असणं, करून घात ह्यांनी वडले ऑपोजिट घुसणं. साम्राज्य उभा करायचंय माझं स्वप्न, बाकी लोक नशे करतात आणि सावतात बटणं. पण आठवतो मला माझ्या आईचं असणं, म्हणून स्वतःपासून लांब ठेवली सगळी व्यसनं. माझ्या वाईट काळात मोजकेच होते सांभाळायला, आणि तेच असतील वेळेवर मी खांदा द्यायला. काय कुत्रे भुकत राहतात लोक घाबरवायला, माझी शांतता बास दहशत पसरवायला. मला वाजायला परवानगी लागते शासनाची, वागायला राजा व्हायला गरज नाही सिंहासनाची. रोकू शकत नाही मला ताकताक्या कायनाची, नावाला गरज पडत नाही आप्पा माझ्या जाहिरातची. पडन जेव्हा तेव्हा हो मी तुझाच हात पाहिजे, उपकार नको लोकांचे तुझीच फक्त साथ पाहिजे. माझ्या प्रत्येक मॅटर मध्ये तुझं सुद्धा नाव पाहिजे, माझ्या सोबत नंबर कारे म्हणून माझा भाऊ पाहिजे. कारण जेव्हा माझा भाऊ माझ्या खांद्यावरती हात ठेवतो, मी अख्ख्या दुनियेची आई झवतो. माझा नातू झाट्या काय करतो, माझं नाव चालते सत्यत ऐकून आप सुद्धा वाईट लागतो. आणि लागतो जेव्हा कट्टरला धक्का, एवढं लक्षात राहू दे आप्पा तू उचल कोणता पत्ता. शेवटी एकच भेटणार पाचशे यांच्या पुंगे होते टाईट. जेव्हा मी फोनवर बोलतो स्वतः, कारण अख्ख्या पुणे शहरात चालते नावाची सत्ता. कारण आमच्या समोर मोठे मोठे झाल्यात बारबा, ते बी वाजून गर्वात. कोणता बी तुरम खाना सुरे संपर्कात, नाव ऐकून माझं मोठे मोठे बंद पडतात. कुणाची काय अवकात या अख्ख्या दुनियेला माहिती, म्हणून चुकी नको करू विरोधात जायची. नाही तर तुमची आई झावायची, बळच माझ्यावरती केस व्हायची. पण मी ताकद ठेवतो पैसा फेकून निस्तर राहायची, माझं यश बघून लोकांची गांड जळायची. मी कॉलेजवर दहशत करायला म्हणायची, यांची बीच माझा नंबर घेऊन वर्गात जायची. नंतर सब्बल खाऊन माझं ती स्वर्गात जायची. यांची अवकात नाही माझ्या समोर रुब पण राहायची. मला किंचित पण खुशी नाही ती मिलियन खायची, कारण आधीपासून ही असती चर्चेत राहायची. अन्य थांबणारी इतकी जे भुकत होते काल कुत्रे, आज पण भुकत्यात. पण यो वाघ फोडतो डरकाळी, वाचतो कुख्यात नाही मोडत मी. भक्ष्यात आई झावल्याशिवाय सोडत नाही हस्ती विख्यात. आता सोयला लागलेत प्राण घात खाल्ले आम्ही व्हीआयपी भंचोत पाहिजे बुलेट प्रूफ मस्टँग. पण आपली पोरं रिक्षा घेऊन राईडला घुसते, गुन्हेगारी सोडून जगायचं ट्राय केलं इवन. पण निचपणा पाहिजे चुकात जगाय जीवन, कारण लोकांसाठी भले घेशील अंगावरती केस, पण जेव्हा होशील अरेस्टेड तेव्हा परके आपले कोणे कट्टर सगळे समजतेत. म्हणून पैसा कमव आपा नंतर भेटन रिस्पेक्ट, अन तुझी बघून सक्सेस. ज्या आधी भाऊ म्हणतील तुला नंतर जळायला लागतील तेच. पण मी दिग्गज व्यक्तिमत्व निर्णय घेतो शांतीनेच, सगळ्यांची आई झावायचं मनात खंबीर कॉन्फिडन्स होतो. पराभव शत्रूचा अनुभव ताकद साधायला, कट्टर मित्रता भुकत नाही मोकर माझी दहशत शांतता. माझ्यासोबत बीफ नाही अनाल्यांची पात्रता, कारण हे सगळे फेक शीट वाचतात रियल शीट पण नाही करत. काय पण लिहितात गाण्यात लिरिक्स हिट पण नाही करत. मी दुर्लक्षित करतो गावठी बीफ पण नाही करत. हो मीच घुसतात आई झवायला, कोणी केस पण नाही करत. मी इलिगल वाचतो तरी रेड पण नाही पडत. मिलियन मध्ये गाणे सेलिब्रेट पण नाही करत. आता चेला लागले फोन गाण्याचा रेट सांग ना तुझ्या आप्पा दहा खोका फेक. मी कॉलेब्रेट पण नाही करत, कारण गाण्यामध्ये खावट मला लिरिक्स पाहिजे. मी टुपाके हिटला बीफ कराय स्वतः मला बिगीच पाहिजे. म्हणून बाकीच्यांना अजिबात मी फक देत नसतो. माझा नल्ल्यांना डिस करायचा उद्देश नसतो. विनिर्वेशने असून सुद्धा शुद्धीत नसतो, बळत फेमस व्हायला ऑप्स माझ्या विरोधात घुसतो, कारण मांजरी पेक्षा आडवी माणसं येतात, लोक मेलेल्या माणसाला खांदा देतात, जिवंत माणसाला मारायच्या बेतात, असं ऐकले मेल्यावरती यमराज येतात, माझे होमीस त्यांना सुद्धा धमक्या देतात, आणि मी मेल्यावर पण खांदा द्यायला मित्रच असतील, मी गेल्यावर पण फोटो टून प्यायला बसतील, आता जगतो तुमच्या सोबत, पुढचं माहिती नाही मला, आज सोबत हो मी उद्या सोबत नसशील, तो देव म्हणतोय अजून किती सत्य वाचशील, माझी मारतानी शेवटची एकच इच्छा, मी मेल्यावर पण शेवटी पाणी मित्रच पाचतील, तर सात तुझी अख्खी ही दुनिया सोडणार, तिथं खंबीर असेल मी, नाही दोस्ती तोडणार, थोडा धीरधर हो मी, हे जग जितून डोक्यावरती ताज माझ्या आसन, पण आई शपथ सांगतो की रास तुझं आसन, मी लाखात कमवन पण माझ तुझं आसन, तुला हात लावायचं हिम्मत भाऊ झाट कोणात नसल होईल काळाचा ओघ, मी विचार सुद्धा करत नाही मित्र माझा, माझ्या सोबत जगात नसन, पण तुला घ्यायला यायला स्वतः तो यमराज ठसन, एवढी कट्टर आपली दोस्ती एकटा सोडणार नाही तुला, मृत्यू तुझ्या आसन, पण तुझ्या सोबत भाऊ तुझ्या रेड्यावरती बसन, यातच मला होमीसचे लेटर, पण जेलवरून कधी काढणार रे मला बाहेर बेल करून, तुझ्या आठवणीत मन जाते गुदमरून, आणून फोन येतो मला जातो गडबडून, असं वाटतंय भाई तूच बोलतोय आतमधून, यातच होमीसचे लेटर पण जेलवरून, कधी काढणार रे मला बाहेर बेल करून, यातच होमीसचे लेटर पण जेलवरून।